विमानातल्या प्रथम प्रवासी अमेरिका गाठले, परिमातृभूमीला स्वप्नी सुद्धा कधी न अंतरले। भला थोरला देशची आहे अमेरिका हा जसा, फळा फुलांनी फुलारलेला स्वर्गची वाटे जसा। त्या देशा प्रति जाण्याची ही संधी मज लाभली, शितावरून त्या भाताची ही जाणीव की जाहली। रसाळ वाणी मधुनी सांगण्या लागे जी बुद्धी, ठाऊक आहे मला तेवढी नाही माझी मती। पिटुकल्या शाखारी परिते यत्नची मी केले, भावलेच जे मला तसे ते वर्णन मी केले। पैसा अडका सारे तेथे आहे मुबलक, घरे निदारे रस्ते शहरे सारे सुरेख। ठेंगणी ठुसकी बसकी घरे ती छपरे उतरती, आकाशाला भिडणाऱ्या ही दिसती इमारती। कसल्याही त्या कामाचा ना कोणा कमीपणा, ठाई ठाई असती तेथे शिस्तीच्याच खुणा। लाल निहिरव्या दिव्यांच्या त्या इशाऱ्यावरती, सुसाट वेगे पळती गाड्या त्या रस्तो रस्ती। पोलीस मामांच्या कायद्याची ती भीती असे मनी, म्हणून तयांच्या वाटेला न जाई कधी कुणी। अमेरिकेमध्ये आहे सारे जगताच्या उलटे, लेफ्ट हँड ड्राईव्ह करीत गाडी पळत की सुटते। राईटन घेण्या कधीही तेथे न लगे परमिशन, परी लेफ्टन घेण्या रस्त्यावरती अखलेली खूण। फ्रीवे वरती असती तेथे दोन चार लेन, घुसाघुशी अन गैरशिस्तीचे नाही देण घेण। सुपर बाजारी लहान मोठ्या वस्तूंची दाटी, तारीख वार किमतीची ही प्रत्येका पाटी। कोठे ही जा पोस्टात सुद्धा हसुनी स्वागत होते, प्रत्येक गोष्टीत मेड इन चायनाचे दर्शन की घडते। अर्ध्यावरती जनता तेथील चिनी जपानी दिसे, काळा गोरा भेदही तेथे फारसा उरला नसे। कॉलेजच्या त्या वाटेला ना विशेष कुणी जाती, दहा पंधरा वर्षांची ही होती कमावती। घराघरातून राजा राणी सुखात नांदती, लहान मुले ही वेळे आधी शहाणी सुरती होती। आजी आजोबा काका मामा नाती ना उरली, कुटुंब संस्था कधी न तेथे खोलवरी रुजली। लग्न बंधनी अडकत नाही कोणी लवकरी, स्वातंत्र्याच्या उपभोगाची प्रत्येका सुरसुरी, स्वच्छतेचे का बापण इतुके तेवाकडे, शिकू नये का आपण त्यांचे दोन चार तरी धडे, मधमाशीच्या परीच आपण चांगले तितुके घ्यावे, कोठेही जरी गेलो जगती संस्कार न बदलावे, लोकसंख्या हे कारण आहे आपल्या गरिबीचे, कर्तव्यचिते आहे आपल्या साऱ्या जनतेचे।